मॅक्स एक खेळकर पिल्ला आहे.
मॅक्स इज अ प्लेफुल पपी.
तो सकाळी लवकर उठतो.
ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग.
तो यार्डमध्ये धावतो.
ही रन्स टू द यार्ड.
मॅक्स त्याच्या चेंडूसह खेळायला आवडतो.
मॅक्स लव्स टू प्ले विथ हिज बॉल.
गेंद गोल आणि लाल आहे.
द बॉल इज राउंड अँड रेड.
मॅक्स ते आणतो आणि ते परत आणतो.
मॅक्स फेचेस इट अँड ब्रिंग्स इट बॅक.
तो आनंदी आहे.
ही इज व्हेरी हॅपी.
मॅक्सला अन्न खाणे आवडते.
मॅक्स लाइक्स टू ईट फूड.
तो खूप वेगाने खातो.
ही ईट्स व्हेरी फास्ट.
मॅक्स सूर्याच्या खाली झोपतो.
मॅक्स टेक्स अ नॅप इन द सन.
तो स्वप्न बघण्यास प्रेम करतो.
ही लव्स टू ड्रीम.
मॅक्स धावण्याचे स्वप्न पाहतो.
मॅक्स ड्रीम्स ऑफ रनिंग इन द पार्क.
तो धावतो आणि उडी घेतो आनंदाने.
ही रन्स अँड जम्प्स हॅपली.
मॅक्सकडे एक महान दिवस आहे.
मॅक्स हॅज अ ग्रेट डे.
तो त्याच्या जीवनावर भूका घेतात ज्यास कुत्ता म्हणतात.
ही लव्स हिज लाईफ एज अ पपी.
गाझामध्ये प्रत्येक दिवशी युद्ध आहे.
इन गाझा देअर इज अ वॉर एव्हरी डे.
एक कुटुंब एका लहान घरात राहते.
अ फॅमिली लिव्स इन अ स्मॉल हाऊस.
ते बॉम्बांचा आवाज ऐकतात.
दे हिअर द साऊंड्स ऑफ बॉम्ब्स.
बालक घाबरेले आणि दुःखी आहेत.
द चिल्ड्रन आर स्केअर्ड अँड सॅड.
प्रत्येक रात ते शांतीसाठी प्रार्थना करतात.
एव्हरी नाईट दे प्रे फॉर पीस.
त्यांना पुन्हा सुरक्षित वाटू इच्छितात.
दे वॉन्ट टू फील सेफ अगॅन.
त्यांचा पिता प्रत्येक दिवशी मेहनत करतो.
देअर फादर वर्क्स हार्ड एव्हरी डे.
तो बाजारात फळ विकतो.
ही सेल्स फ्रुट्स इन द मार्केट.
पण किंमती खूप उंच आहेत.
बट द प्राइसेस आर व्हेरी हाय.
कुटुंबाकडे पुरेशा अन्न नाही.
द फॅमिली डज नॉट हॅव अनफ फूड.
ते सुरक्षित ठिकाणी जातात जेव्हा ते धोकादायक असते.
दे गो टू द शेल्टर वेन इट इज डेंजरस.
ते एका चांगल्या भविष्याचा स्वप्न पाहतात.
दे ड्रीम ऑफ अ बेटर फ्युचर.
आशा त्यांच्या हृदयात मजबूत आहे.
Hope is strong in their hearts.
एक दिवस युद्ध समाप्त होईल.
One day the war will end.
ते शांत जीवनावर विश्वास ठेवतात.
They believe in a peaceful life.
Knox हा 16 वर्षांचा मुलगा आहे जो लॉस एंजेलिस मध्ये राहतो.
Knox is a 16-year-old boy who lives in Los Angeles.
तो प्रसिद्ध चित्रपट ताऱ्यांचा मुलगा आहे.
He is the son of famous movie stars.
त्याचे पालक एंजेलिना जोली आणि ब्रॅड पिट आहेत.
His parents are Angelina Jolie and Brad Pitt.
अशा प्रसिद्ध कुटुंबात वाढणे सोपे नाही.
Growing up in such a famous family is not easy.
Knox अनेकदा मीडियाकडून ताण अनुभवतो.
Knox often feels pressure from the media.
तो सामान्य असलेले इतर किशोरांची तुलना करतो.
He wants to be normal like other teenagers.
कधीकधी तो आपल्या मित्रांसोबत खेळ खेळतो.
Sometimes he plays sports with his friends.
ते एकत्रितपणे त्या शाळेत जातात.
They go to the same school together.
Knox बाहेर वेळ घालवणे आवडते.
Knox enjoys spending time outside.
तो नेचरला आणि जगाच्या सुंदरतेला प्रेम करतो.
He loves nature and the beauty of the world.
Knox एक दिवस चित्रकार बनण्याचे स्वप्न पाहतो.
Knox dreams of becoming a filmmaker someday.
तो त्याच्यात एक उज्ज्वल भविष्य आहे हे त्याला माहिती आहे.
He knows he has a bright future ahead.
सार्वजनिक वाहतुकी प्रणाली आधुनिक मागण्या पूर्ण करण्यासाठी वेगाने विकसित होत आहेत.
Public transport systems are evolving rapidly to meet modern demands.
तंत्रज्ञानातील नवकल्पना या बदलाला चालना देत आहेत.
Innovations in technology are driving this change.
इलेक्ट्रिक बसेस आणि स्वायत्त गाड्या सामान्य होत आहेत.
Electric buses and autonomous vehicles are becoming commonplace.
हे बदल शहरी गतिशीलतेला सुधारणारे आणि कोंडाळी कमी करण्याच्या कामी आहेत.
These changes improve urban mobility and reduce congestion.
हे नाविन्यपूर्ण विकास सर्व नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात प्रवेशक्षमतेकडे नेतात.
These innovations lead to greater accessibility for all citizens.
स्मार्ट तंत्रज्ञान जसे की रिअल टाइम ट्रॅकिंगसाठी ॲप्स वापरकर्ता अनुभव सुधारतात.
स्मार्ट टेक्नॉलॉजीज सच एज ॲप्स फॉर रिअल टाइम ट्रॅकिंग एनहान्स यूजर एक्सपिरियन्स.
या प्रगतीसह लोक शहरे अधिक कार्यक्षमतेने नेव्हिगेट करू शकतात.
With these advancements, people can navigate cities more efficiently.
शेवटी एक चांगली सार्वजनिक वाहतूक प्रणाली जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा करते.
Ultimately, a better public transport system improves quality of life.
व्यावसायिक बास्केटबॉलच्या क्षेत्रात काही प्रतिस्पर्धा बोस्टन सेल्टिक्स आणि न्यूयॉर्क निक्स यांच्यातील कथेप्रमाणे आहेत.
In the realm of professional basketball, few rivalries are as storied as that between the Boston Celtics and the New York Knicks.
हा तीव्र स्पर्धा चाहत्यांना दशके मंत्रमुग्ध करते. प्रत्येक फ्रँचायझीच्या वारशात त्यांना खोलवर रू येते.
This fierce competition has captivated fans for decades, rooting them deeply in each franchise's legacy.
प्लेऑफ जवळ आले की त्यांच्या सामन्यांची तीव्रता जाणवली जाते.
As the playoffs approach, the intensity of their matches becomes palpable.
प्रेक्षक विडंताची उत्कंठेने अपेक्षा करतात, तिच्या ऐतिहासिक महत्त्वाशी जागरूक आहेत.
Fans eagerly anticipate the confrontation, aware of its historical significance.
सेल्टिक्स त्यांच्या समृद्ध चॅम्पियनशिप इतिहासासह स्पर्धेच्या सार्थतेचे प्रतीक आहेत.
The Celtics, with their rich history of championship wins, embody the essence of competition.
त्यानंतर निक्स स्पर्धात्मक आत्म्याने प्रेरित झालेल्या उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करत आहेत.
Conversely, the Knicks, fueled by a competitive spirit, strive for excellence.
दोन्ही संघ त्या थरारक सामन्यासाठी सज्ज होत आहेत.
Both teams are gearing up for what promises to be a thrilling encounter.
विश्लेषक खेळांचे विघटन करताना ते प्रमुख खेळाडू आणि धोरणात्मक खेळांवर प्रकाश टाकतात.
As analysts dissect the games, they highlight key players and strategic plays.
प्रेक्षकांचा अपेक्षा वाढत आहे कारण दोन्ही संघ सामना तयार करत आहेत.
The expectations from fans are soaring as both teams prepare for the showdown.
शांतता अधिक असाधारण असताना प्रत्येक खेळ महत्त्वाचा ठरतो.
With the stakes higher than ever, every play will matter significantly.
दोन्ही ऐतिहासिक फ्रँचायझा आमनेत सामने घेत असताना बास्केटबॉल जगताजवळून पाहत राहील.
As both historic franchises face off, the basketball world will be watching closely.
ही संघर्ष NBAच्या इतिहासात एक अद्भुत अध्याय होईल याची हमी आहे.
This rivalry promises to be a captivating chapter in NBA history.
सकाळच्या पहिल्या तासात रस्ते मागील रात्रीच्या पावसामुळे ओले होते, थोड्या भासमान रांगेत चमकत होते.
In the early hours of dawn, the streets lay wet from a previous night's rain, glistening under the pale glow of street lamps.
या शहरी घटकांमध्ये एक निर्जन आकृती होती ज्यामुळे एक लांब जवळचा मोनोव्हील चालवत होता, एक स्वैरता घेऊन.
Among these urban elements was a solitary figure, riding a sleek monowheel with an air of nonchalance.
तोने सहजतेने त्वरित एश्फाल्टमधून मार्ग काढला, तो बाहेर असलेल्या संकटांना जवळजवळ अजेय दिसत होता.
He navigated through the slick asphalt with ease, seeming almost invincible to the perils that lay around him.
पण शहराच्या गजबजणाऱ्या आवाजात एक आपत्ती निर्माण होत होती जी लवकरच त्याचा भ्रांत नष्ट करणार होती.
Yet in the bustling soundscape of the city, a disaster was brewing that would soon shatter his illusion.
काही क्षणातच जमीन फुटली कारण एक कार बेफामपणे सायकल लेनवर गेली, राईडला धाडले.
Within moments, the ground erupted as a car recklessly swerved onto the bike lane, sending the rider tumbling.
असर हे भयानक होते, मोनव्हील मेटल आणि रबराच्या वजनाखाली चुरळले गेले.
The impact was catastrophic. The monowheel was crushed beneath the weight of metal and rubber.
साक्षींना आश्चर्याने अनपेक्षित घटनांचा वळण घेतला, भयाने डोळे मोठे केले आणि खाली पडलेल्या राईडरला सहाय्य करण्यासाठी धावत गेले.
Witnesses gasped at the unexpected turn of events, eyes wide with horror as they rushed to assist the fallen rider.
आक्रोशात आपत्कालीन सेवा लवकर पोहोचली, त्यांचे सायरन बँशी जसा रखे वाजले ज्यामुळे त्यांचा तातडीचा प्रवेश सूचित झाला.
Amidst the chaos, emergency services arrived swiftly, their sirens wailing like banshees signaling their urgent approach.
ज्यावेळी त्यांनी दृश्याचे मूल्यांकन केले, त्यावेळी एक लाटचे आराम त्यांच्यावर आली, त्यांना हे समजले की रायडर जागृत होता जरी तो जखमी झाला.
As they assessed the scene, a wave of relief washed over them upon discovering that the rider was conscious, albeit injured.